हॅलो
हॅलो,
इंडिया वन ATM टीममधून राजेश बोलतो आहे. आज मी तुम्हाला कशी मदत करू शकतो?
बॅलन्स चेक करायचं.
कृपया तुमचा डॉकेट नंबर सांगा.
120345.
डॉकेट नंबर 120345 साठी तपशील तपासले आहेत. तुमचे व्यवहार तपशील आधीच आमच्या रिकन्सिलिएशन टीमकडे तपासणीसाठी पाठवले गेले आहेत असे मला दिसते. आमची टीम या काम करत असताना कृपया तुमच्या डॉकेट नंबर 120345 वापरून तुमच्या बनकेत तक्रार नोंदवा किंवा सुरू ठेवा. यामुळे दोन्ही बाजूंनी परतावा प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल. होय.